साहब काय मस्करी समजला काय तुम्ही?
पंचनामा चालू आहे.
अरे पंचनामा कसला? पंचायत होईल तुम्हाला लोकांची सांगून ठेवतोय.
आणि तो इथे येऊन काय उपटणार आहे? काय उपटणार आहे?
दर्जेदार कलावंतांची फौज घेऊन आर के एंटरटेनमेंट सादर करीत आहे प्रथमच मराठीतील मल्टी स्टारर महासिनेमा खंडोबाच्या नावाने.
संधी आयती चालून आलेली आहे, पार उडवून द्या.
तुम्ही वाटेल ते करा, बट आय वॉन्ट रिझल्ट.
बरोबर, हा सरकार आपल्याला न्याय देत नाही. बरं, आपण माऊलीचा देह इथून उचलू द्यायचा नाही.
गजेंद्र आहिरे यांचं दिग्दर्शन, राहुल रानडे यांचं पार्श्वसंगीत, सोबत रमेश देव, मोहन जोशी, रवींद्र मंकणी, सुनील शेंडे, समीर धर्माधिकारी, गौतम जोगळेकर, शरद पोंक्षे, जयंत सावरकर आणि मेघा घाडगे या दर्जेदार कलाकारांची फौज या महाचित्रपटात खंडोबाच्या नावाने
करू शकतो. अरे तुमच्या बापाला त्यांनी पकडून ठेवलंय, त्याला सोडवा आणि मग आपल्याला अटक करा. मार पाडला आपल्याला.
राजकारण करता का घुगऱ्या कुडता? कोणाला तरी जाळा.
दोनच मुलं बास असं म्हणणार तुमचं सरकार? आमच्या दोन मुलांच्या जगण्याची हमी देऊ शकता का?
उत्कृष्ट निर्मिती मूल्य जपणारे युवा निर्माता भूपेश पांचाल आणि जयेश विरा आर के एंटरटेनमेंटच्या बॅनर खाली घेऊन आले मराठीतला पहिला मल्टी स्टारर महासिनेमा खंडोबाच्या नावाने. ज्यांच्या दिमडीच्या तालावर आपणच काय, साक्षात देवही डोलू लागतात अशा केशव बडग्यांच्या पारंपरिक लोकसंगीतानं नटलेली गाणी खंडोबाच्या नावाने.
शेदुरी नगरी अजब गुदरी नांदे धनी मातंड मल्हारी हा, शेदुरी नगरी अजब गुदरी नांदे धनी मातंड मल्हारी हा.
पालीच्या यात्रेत भव्य आणि दिमाखदार शुभारंभ मराठीतील महासिनेमा खंडोबाच्या नावाने. पाहायला विसरू नका खंडोबाच्या नावाने.